आजचे दैनिक सुभक्ती परबोध 24 एप्रिल. क्षमेचे स्वतंत्र करणारे सामर्थ्य. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लूक 7:4. पुरुषाच्या घरी एक स्त्री रडत येशू जवळ येते आणि त्याचे पाय धुते. यात शंका नाही की जेव्हा शिमोनाने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यांच्या खुणेने हे कळवले की ही स्त्री पापी आहे आणि येशूने तिला स्पर्श करू देता कामा नये, तेव्हा तिला लाज वाटली असेल. खरोखर ती पापी होती. लज्जित होणे स्वाभाविक होते, पण जास्त काळ नाही. येशूने म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लूक 7:48. जेव्हा आमंत्रित लोक याविषयी कुरकुर लागले, तेव्हा त्याने असे म्हणून तिच्या विश्वासास बळ दिले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. लूक 7:50. लज्जेच्या दुर्बळ प्रभावांशी लढा देण्यात येशूने तिची कशी मदत केली. त्याने तिला एक अभिवचन दिले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, तुझे भविष्य शांतीपूर्ण असेल. त्याने घोषणा केली की मागील पापांची क्षमा आता भावी शांती उत्पन्न करेल. म्हणून तिच्यासाठी मुद्दा होता देवाच्या भावी कृपेत विश्वास, जो येशूच्या क्षमा करण्याच्या कार्याच्या आणि स्वतंत्र करणाऱ्या शब्दाच्या अधिकारात मुळावलेला होता. आमच्यापैकी प्रत्येकाने योग्य क्षमेच्या प्रभावांशी याच प्रकारे लढा दिला पाहिजे. खोटी लज्जा नाही, पण अशी लज्जा ज्याची आम्हाला खरोखर जाणीव असली पाहिजे, पण अशी लज्जा जी फार काळ टिकून राहण्याची आणि आम्हास निर्बळ करण्यास कारणीभूत ठरते. आम्ही आम्हाला लज्जापूर्ण कृत्यांच्या प्राप्त झालेल्या क्षमेद्वारे येणारी भावी कृपा आणि शांतीच्या अभिवचनास धरून ठेवून दुर्बळ करणाऱ्या लज्जेच्या अविश्वासाला लढा दिला पाहिजे. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. स्तोत्र 130:4. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. यशया 55:6-7. जर आपण आपली पापे पत्री घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. 1 योहान 1:9. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. प्रेषित 10:43. आम्हा सर्वांना पाप क्षमेची गरज आहे आणि आम्हाला त्याची उद्या गरज भासेल. येशू ते आज आणि उद्या देण्यासाठी मरण पावला. आज असो वा उद्या, वास्तविकता हीच आहे. देवाची क्षमा आम्हाला आमच्या भविष्यासाठी स्वतंत्र करते. ती आम्हाला दुर्बळ करणाऱ्या लज्जेपासून मुक्त करते. क्षमा ही भावी कृपेने परिपूर्ण आहे. जेव्हा आम्ही भावी कृपे जी देवाच्या क्षमेत मिळवलेली आहे विश्वासाद्वारे जगतो, तेव्हा आम्ही त्या लज्जेच्या जी अनुभवण्यास आम्ही पात्र आहोत रिंगळणाऱ्या कमकुवत करणाऱ्या प्रभावासून मुक्त होतो. क्षमेचा हाच अर्थ आहे.